आणि सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं आज आपल्या बरोबर गप्पा मारायला येणार आहे तेजस्विनी पंडित. सो तेजू आता फोन लाईन वर आहे. हॅलो तेजू.
हाय, कशी आहेस? मस्त, एकदम छान.
बिलकुल. आणि आता खरं तर 2.5 महिने झाला लॉकडाऊन सुरू होऊन, सो तुझं रुटीन कसं चेंज झालंय सध्या?
आय गेस आपल्या सगळ्यांचंच रुटीन खूप चेंज झालंय. पण सिन्स लॉकडाऊन आय गेस मी आधी एवढी लेट झोपायचे नाही. आता असं झालंय की नेटफ्लिक्स आणि अमेझॉन आणि OTT प्लॅटफॉर्म किंवा फिल्म्स आणि याच्या निमित्ताने खूप जागणं होतं, ते बघून मग झोपणं होतं. मग लेट झोपतो, त्यामुळे लेट उठतो, मग दिवस जरा उशिरा सुरू होतो. तर पण दिवसभरात जेवढी कामं करायची असतात घरातली, काय किंवा ऑनलाईन काही कामं असतात किंवा आमचे स्क्रिप्ट रिडिंग आणि हे तर ते चालू असतात, ते होतं आणि ते होत राहतं, त्यामुळे दिवस कधी निघून जातो कळत नाही. आता असं झालंय लॉकडाऊन झाल्यापासून खूपच फास्ट चाललेत दिवस असं वाटतंय मला. म्हणजे फास्ट इन द सेन्स काम करण्यावाईज फास्ट चालू आहे, अदरवाईज कधी लॉकडाऊन संपतोय म्हणून खूप स्लो पण चाललंय.
सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोबत. त्या अशाच कंटिन्यू राहणार आहेत बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स. 93.5 रेड FM बजाते रहो.